नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी केतकी लिपणे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही थांबणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. 188 हिंदू निर्वासितांना नागरिकत्व सुरक्षा कायद्यांतर्गत नागरिकत्व प्रमाणपत्राचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते वाटप. 26 अकराच्या दहशतवादी हल्ल्याचा संशयित तहव्वूर राणा याला भारतात पाठवण्याची अमेरिकेच्या न्यायालयाची परवानगी. आणि राज्य शासनाचे मराठी चित्रपट पुरस्कार येत्या 21 ऑगस्ट रोजी प्रदान करण्यात येणार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही थांबणार नाही, आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही दिलेला हा माहेरचा आहेर असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते आज सातारा जिल्ह्यात पाटण इथं महिला सशक्तीकरण अभियानात बोलत होते. सरकारला महिलांना फक्त 1500 रुपये देऊन थांबायचं नाही, तर विविध योजनांच्या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भर करायचं आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
आम्हाला फक्त तुम्हाला 1500 देऊन थांबायचं नाही. महिला बचत गट असेल, यामध्ये मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना असेल, महिला बाल कल्याणच्या योजना असेल, स्किल डेव्हलपमेंटच्या योजना असेल, इतर ज्या काही योजना आहेत, या योजनांच्या माध्यमातून देखील आज आपल्याला स्वतःच्या पायावर उभा आम्हाला करायचं आहे. आम्हाला उद्योगाच्या माध्यमातून आपल्याला ताकद द्यायची आहे. आणि म्हणून तुम्हाला लखपती झालेली बहीण आम्हाला पाहायची आहे, आणि हा आमचा संकल्प आणि उद्देश आहे.
महाराष्ट्रातल्या बहिणींना आता कुणापुढे हात पसरण्याची गरज उरणार नाही, कारण त्यांच्या 3 भावांनी त्यांना आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. काही जण या योजनेला विरोध करत न्यायालयात गेले आहेत, त्यांना उत्तर द्या, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी महिलांना यावेळी केलं. महिलांना एसटीच्या तिकिटात 50% सवलत दिल्यामुळे इतक्या बहिणींनी प्रवास केला की तोट्यात असलेलं एसटी महामंडळ नफ्यात आलं आहे. शिवाय यामुळे बहिणींचा आत्मविश्वास वाढला आहे, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं. जालना जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2,90,871 बहिणींचे अर्ज मान्य झाले आहेत. जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांनी आज ही माहिती दिली. प्रलंबित अर्जांबाबत राहिलेल्या त्रुटी किंवा अर्ज भरण्यात काही चुका झाल्या असल्यास त्यांच्याकडून त्याची पूर्तता करून त्यानंतर अंतिम निर्णय होईल, असं त्यांनी सांगितलं. दरम्यान लाडकी बहीण योजनेनंतर उमेद महाराष्ट्र राज्य महिला आणि कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या हिंगोली शाखेच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना 50,000 राख्या पाठवल्या आहेत. या राख्या घेऊन या बहिणी आज मुंबईला रवाना झाल्या. नाशिक शहरात 2 दिवसांपूर्वी झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दोन्ही समाजाला शांततेचं आवाहन केलं आहे. दंगलींचं शहर असा नाशिकचा परिचय झाल्यास त्याचा विकासावर मोठा परिणाम होईल, असं सांगून त्यांनी नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं. पोलीस यंत्रणेनं वेळेत परिस्थिती आटोक्यात आणली, त्याबद्दल त्यांनी पोलिसांचंही कौतुक केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज अहमदाबाद इथल्या एका कार्यक्रमात 188 हिंदू निर्वासितांना नागरिकत्व सुरक्षा कायद्यांतर्गत नागरिकत्व प्रमाणपत्रांचं वाटप केलं. या कायद्यात नागरिकत्व काढून घेण्याची नाही तर नागरिकत्व देण्याची तरतूद आहे, असं प्रतिपादन त्यांनी या कार्यक्रमात बोलताना केलं. याशिवाय शहा यांनी 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अहमदाबाद महानगरपालिकेच्या विविध विकासकामांचं उद्घाटन केलं. देशातल्या पाळीव जनावरांचं 2030 पर्यंत लसीकरण करून त्यांना तोंड तसंच खुरांना होणाऱ्या लाळ्या खुरकूत आजारापासून मुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मत्स्यपालन पशुपालन आणि दुग्ध विकास मंत्री राजीव रंजन सिंह यांनी बैठक घेतली. शेतकऱ्यांसाठी तसंच भारतीय अर्थव्यवस्थेसाठी पशुधन महत्वाचं असल्याचं ते म्हणाले. या योजनेअंतर्गत केलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्रासह कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, उत्तराखंड, पंजाब या राज्यांना एफएमडी मुक्त करण्यासाठी प्राधान्य दिलं जाणार आहे. 26 अकराच्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा संशयित तहव्वूर राणा याला भारतात पाठवण्याची परवानगी अमेरिकेच्या एका न्यायालयानं दिली आहे. भारत अमेरिका प्रत्यार्पण कराराअंतर्गत राणाला भारताच्या ताब्यात देणं शक्य असल्याचा निर्वाळा न्यायालयानं दिला. भारतात पाठवण्याच्या हालचालींच्या विरोधात राणानं न्यायालयात धाव घेतली होती. सध्या तो याच प्रकारात लॉस एंजेलिसच्या कारागृहात आहे. लष्कर ए तय्यबाच्या दहशतवादी डेव्हिड हेडली आणि पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयशी संबंधित असल्याचा आरोपही तहव्वूर राणावर आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, युट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
राज्य शासनाचा मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा यंदा मुंबईत येत्या 21 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. या कार्यक्रमात 58 आणि 59व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कार यंदा एकाच वेळी प्रदान केले जाणार आहेत. त्याचबरोबर 2023चा चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार, राज कपूर जीवनगौरव पुरस्कार, गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात येतील. मराठ्यांनी राज्यात सुरू केलेली आरक्षणाची लढाई ही वर्चस्ववादी असल्याची टीका मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य ओबीसी आरक्षण आंदोलनकर्ते लक्ष्मण हके यांनी केली आहे. नांदेड जिल्ह्यातल्या भोकर इथल्या आज ओबीसी आरक्षण बचाव मेळाव्यात ते बोलत होते. 2004 साली बाटिया आयोगानं राज्यात ओबीसींची संख्या कमी झाल्याचा अहवाल दिला आहे. तो अहवाल कोणत्या आधारे दिला याचा शोध घेणे गरजेचे आहे. त्यामुळे आता ओबीसींना आपल्या हक्काच्या आरक्षणासाठी लढावं लागणार असल्याचं ते म्हणाले. या मेळाव्यापूर्वी उमरी चौक येथून पारंपरिक वेशात भव्य रॅली काढण्यात आली. बहीण भावाच्या अतूट उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा राखी पौर्णिमेचा सण उद्या साजरा होत आहे. यानिमित्त पालघर जिल्ह्यात विक्रमगड तालुक्यातल्या महिला पर्यावरण पूरक अशा बांबूच्या राख्या बनवण्यावर भर देत आहेत. यंदा या महिलांनी तयार केलेल्या राख्या भारतीय सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांच्या हातावर झळकणार आहेत. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा आज नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुक्याच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला. शहरातून बाईक रॅली काढून नंतर त्यांचं पटेल समाजातर्फे भव्य स्वागत करण्यात आलं. रत्नागिरी संरक्षण उत्पादन निर्मिती कंपनीसाठी उद्योग विभाग आणि निबे कंपनी यांच्यात 1000 कोटी रुपयांचा करार आज करण्यात आला. राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यावेळी उपस्थित होते. या प्रकल्पामुळे सुमारे 1 ते 1.5 हजार रोजगारांची निर्मिती होणार आहे. यावेळी संरक्षणविषयक उत्पादन शस्त्रास्त्र यांचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. तसंच संरक्षण क्षेत्रातल्या रोजगार संधीची माहिती देणाऱ्या व्याख्यानांचं आयोजनही करण्यात आलं होतं. कोलकाता इथं महिला डॉक्टरवर अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या दोषींना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ इथं निषेध रॅली काढण्यात आली. बॅरिस्टर नाथपै शिक्षण संस्था आणि विविध डॉक्टर संघटनांच्या माध्यमातून कुडाळ पोलीस ठाण्यावर निषेध रॅली काढण्यात आली. दोषींना फाशीची शिक्षा दिली नाही आणि डॉक्टरांवरचे हल्ले असे सुरू राहिले तर काम बंद करण्याचा इशारा डॉक्टर्स आणि वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्यामध्ये ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ सर नॉर्मन लॉकियर यांनी 18 ऑगस्ट 1868 रोजी हेलियम वायूचा शोध लावला होता. या घटनेला आज 156 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सिंधुरत्न कार्यकारी समिती आणि विजयदुर्ग ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने विजयदुर्ग किल्ल्यावर हेलियम दिन साजरा करण्यात आला. विजयदुर्ग एसटी आगार ते विजयदुर्ग किल्ला भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त कलर्स ऑफ छत्रपती संभाजीनगर या हौशी फोटोग्राफर समूहातर्फे उद्या शहरातल्या सिद्धार्थ उद्यानात छायाचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. सकाळी 7 ते 10 या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं असल्याचं आयोजकांनी कळवलं आहे. राज्यात महाराष्ट्रासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणात तुरळक ठिकाणी आज विजा आणि जोऱ्याच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागानं वर्तवला आहे. विदर्भातही तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात दुपारनंतर काही काळ जोरदार पाऊस झाला. दरम्यान येत्या 2 ते 3 दिवसात पश्चिम बंगालसह हिमालयाशी जोडलेला भाग, ईशान्येकडील राज्ये तसंच केरळ, तामिळनाडू, लक्षद्वीपमध्येही तीव्र स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही थांबणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. 188 हिंदू निर्वासितांना नागरिकत्व सुरक्षा कायद्यांतर्गत नागरिकत्व प्रमाणपत्राचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते वाटप. 26/11 दहशतवादी हल्ल्याचा संशय तहव्वूर राणा याला भारतात पाठवण्याची अमेरिकेच्या न्यायालयाची परवानगी आणि राज्य शासनाचे मराठी चित्रपट पुरस्कार येत्या 21 ऑगस्ट रोजी प्रदान करण्यात येणार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधी ऐकू शकता. नमस्कार.